नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. जनजातीय गौरव दीस पाळपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारातल्या जमुईक भेट दितले. धरती आबा भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जल्मदीस वर्साच्या उत्सवाचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी 6,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आणि बुन्यादी फातर बसयतले. आदिवासी समाजाक घटमूट करपाचो आणि वाठारातल्या गावगिऱ्या पैसुल्ल्या वाठारांनी मुळावी बांदावळ सुदारपाचो हे फाटलो हेत असा. पीएम जनमन खासा मोहिमेखाला बांधिल्ल्या 11,000 घरांच्या घर प्रवेशांकय प्रधानमंत्री वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उक्तावण करतले. 2 दिसांचो हो महोत्सव भास, राज साहित्य आणि संस्कृताय हांचेर शांतताय तिगोवन दवरपा खातीर आणि बोडो सोसायटी तयार करपा खातीर एक व्हड कार्यावळ असा. फकत बोडोलँडात न्हय तर आसाम, अस्तंत बंगाल, नेपाळ आणि ईशान्येतल्या हेर आंतरराष्ट्रीय शिमेवयल्या वाठारांनी रावपी देशी बोडो लोकांकय एकठांय हाडपाचो हे महोत्सवाचो हेत असा. महोत्सवाचो विशय समृद्ध भारता खातीर शांती आणि सद्भाव असो असा. येता त्या विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार खर जाल्ल्यान पुराय महाराष्ट्र राज्यात राजकीय कार्यावळींक नेट येवपाक लागला. सगळ्या मुखेल राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी आपल्या उमेदवारांक तेको दिवपा खातीर वेगवेगळ्या सुवातींनी प्रचार करतात. सत्तेर आयल्यार काँग्रेस आणि महाविकास आघाडी अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी हांचे आरक्षण काढून घेतले असो आरोप प्रधानमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांनी केला. काल ते मुंबईच्या शिवाजी पार्कात जाल्ले रॅलीत संबोधित करताले. पक्षावयल्यान वयर सरून राष्ट्रा खातीर विचार करचो अशे तांणी सगळ्या पक्षांक आवाहन केला. मजगती नांदेड आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या रॅलींक संबोधित करताना काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांनी दावो केलो की भाजपा आदिवासी समाजाक जमनी, उदक आणि राना हक्क काढून घेऊक सोदता. संविधान आणि आरक्षण हक्कांची राखण करपा खातीर काँग्रेस ठाम असा असे तांणी सांगले. झारखंडात दुसऱ्या टप्प्याचे विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार सुरू असा. दोनूय एनडीए आणि इंडिया ब्लॉक आपल्या पक्षांच्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर आरोप आणि प्रत्यारोप करतात. गिरीहीड, बोकारो आणि गांडे हांगा वेंचणुकेच्या बसकांनी उलोप करताना भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हेमंत सोरेन सरकार बांगलादेशातल्या घुसखोरांची राखण करता असो आरोप केला. दुसरे वटेन दुमका हांगा जाल्ले वेंचणुकेचे बसकेक संबोधित करतना जेएएमचे वरिष्ठ फुडारी आणि मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांनी झारखंड फाटी पडपा खातीर भाजपाक दोष दिला. गुरू नानक जयंती वा गुरुपुरब आयज भारत आणि संसारभर धर्मीक उन्मेदीन मनयतात. तातूंत शीख धर्माची बुन्याद घालपी पहिले शीख गुरू गुरू नानक देवजी हांचो जल्मदीस मनयतात. ह्या वर्सा गुरू नानक देवजी हांची 555वी जयंती असा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गुरू नानक हांच्या प्रकाश पर्व निमतान देशवासियांक परबी दिल्या. गुरू नानक मोग, श्रद्धा, सत्य आणि त्याग हाचो प्रचार करता आणि त्याची शिकवण लोकांक नैतिक नितेचे दिकेन व्हरता असे तिने आपल्या संदेशात म्हणा. गोयात 20-28 नोव्हेंबर मजगती जावपा आशिल्ल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांनी मुखेल भागधारकांबरोबर बसका घेतली. ते उपरांत डॉ मुरुगन हांनी महोत्सवाच्या कार्यावळींच्या महत्वाच्या स्थळांनी भेट दिली. क्रिकेटांत आयज सांजे जॉहान्सबर्गातल्या वॉन्डरर्स स्टेडियमाचेर चौथ्या आणि निमाण्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत यजमान दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. सांजे 8:30 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची असा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.